कोथिंबीर अर्थात कोरिएंडर. कोथिंबीर ही एपियसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव कोरिएंड्रम सटायवम असे आहे. मूलतः ही दक्षिण युरोप व आशिया मायनरमधील असून युरोपात फार प्राचीन काळापासून लागवडीत आहे. भारतात ही वनस्पती सर्वत्र पिकवली जात असून स्वयंपाकात हिचा वापर अधिक होतो. या वनस्पतीच्या पाल्याला कोथिंबीर व फळांना धणे म्हणतात. या वर्षायू वनस्पतीची उंची 40 ते 50 सेंटीमीटर असून पाने दोन प्रकारची असतात. खालची पाने लांब देठाची विषमदली व अपूर्ण पिच्छाकृती म्हणजे पिसासारखी असून त्यांचे तळ खोडाला वेढणारे असते, तर वरची पाने आखूड देठाची अपूर्ण पिच्छाकृती व खंडित असतात. खोड पोकळ असते. फुले लहान पांढरी किंवा गुलाबी जांभळी असून संयुक्त चामरकल्प म्हणजे छत्रीसारख्या फुलोऱ्यात येतात. फळे पिवळट गोलाकार व शिरा असलेली असून ती दोन सारख्या भागात विभागतात. प्रत्येक भागात एक एक बी असते. कोथिंबीरींचे खोड पाने व फळे यांना विशिष्ट उग्र वास असतो. त्यात कोरिएंड्रा हे बाष्पनशील तेल असते. स्वयंपाकात स्वाद आणण्यासाठी कोथिंबीरीचा उपयोग केला जातो. मिठाई व मद्य यातही त्याचकरता धणे वापरतात. कोथिंबीरीची पाने चवीला तिखट व स्तंभक असून उचकी दाह कावीळ इत्यादींवर गुणकारी असतात असा आयुर्वेदात उल्लेख आढळतो. फळे मूत्रल वायुनाशी उत्तेजक पौष्टिक व दीपक म्हणजेच भूक वाढवणारे आहेत. शूल म्हणजे पोटातील वेदना व रक्ती मूळव्याध यावर धण्याचा काढा देतात. अधिहर्षतेमुळे म्हणजे ॲलर्जीमुळे होणाऱ्या दाहावर पानांचा रस आणि लेप गुणकारी असतो. ही नोंद राजा ढेपे यांनी केलेली आहे.